थेसलनिका काकारास दुसरे पत्र अध्याय एक. देव आमचा पिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठाई असलेल्या थेसलनिका शहरातील मंडळीचा पौल, सिलवान व तिमित्त याच्याकडून देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो. बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योगच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे. यावरून तुमच्या सर्व छळात व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्याबद्दल देवाच्या मंडळातून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो. ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख सोसित आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे. म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतासह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन सर्व काळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपल्या पवित्रजनाच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी पवित्रजनांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. ह्याकरता तर आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या देवाने तुम्हास झालेल्या या पाचारणास योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त याच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नावाला तुमच्या ठाई व तुम्हास त्याच्या ठाई गौरव मिळावे. थेसलनिका करास दुसरे पत्र अध्याय दोन. बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष नाशाचा पुत्र प्रकट होईल. तो नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे. मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समयीच प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे, कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे. परंतु जो आता अडथळा करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील. मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील. सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल. तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य तसेच चिन्हे अद्भुते करीत येईल. ज्यांचा नाश होत चालला आहे त्याने आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्य चिन्हे अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितीमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. ज्याने सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीस संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल. प्रभूच्या प्रियजनानो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे, कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. त्यामध्ये त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. तर मग बंधूनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकवले ते बळकट धरून राहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्व काळचे सांत्वन व चांगली अशा कृपेने दिली तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो. थेसलनिका करास दुसरे पत्र अध्याय तीन. शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करीत जा की जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे आणि हेकेकोर व दुष्ट मनुष्यापासून आमचे संरक्षण व्हावे, कारण सर्वाच्या ठाई विश्वास आहे असे नाही, परंतु प्रभू विश्वसनीय आहे. तो तुम्हा स्थिर करेल व त्या दुष्टापासून राखील. तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा विश्वास आहे की आम्ही तुम्हा जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेही करीत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो. बंधूंनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हाला स्वतःला ठाऊक आहे, कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालून द्यावे म्हणून असे केले. कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणे वागणारे असून ते काही एक काम न करता लुडबुड करतात असे आम्ही ऐकतो. अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की त्यांनी स्वस्तपणे काम करून स्वतःचे अन्न खावे. तुम्ही तर बंधूंनो बरे करताना खचू नका. या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानित नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका. तरी त्या शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कान उघडणी करा. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वाबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला नमस्कार ही प्रत्येक पत्रात खून आहे. मी अशा रीतीने लिहित असतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वाबरोबर असो.